राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर जय गोपी जन वल्लभ गिरिवर यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावन चारी रावन जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत स्कंद तीसरा अध्याय 23 श्लोक क्रमांक 45 तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रिता न चाभ्युदत तं कालं पत्या विच्चेन संगता तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रिता न चाभ्युदत तं कालं पत्या विच्चेन संगता तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रिता न चाभ्युदत तं कालं पत्या विच्चेन संगता तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रिता न चाभ्युदत तं कालं पत्या विच्चेन संगता तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यां रतिकरीं श्रितां द्युत्ततं कालं त्यापि चेन संगतां त तस्मिन् विमान उत्कृष्टां शय्यामृतिकरीं श्रितां न चाभ्युततं कालम् पत्यापि चेन संगता तस्मिन् त्या विमाने विमानात् उत्कृष्टां उत्कृष्ट शय्यां शय्या रतिकरीं रतिक्रीडेची कामना उद्दीपित करणाऱ्या श्रीता चावर बसलेल्या न नाही च आणि अभ्युदत तिला जाणीव झाली तम त्या कालम काळ पत्या आपल्या पती समवेत अपिचेन अत्यंत सुंदर संगता सहवासा भाषांतर आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांद्वारा श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर रतिक्रीडेची कामना उद्दीपित करणारी उत्कृष्ट शय्या त्या विमानात होती. आपल्या सुंदर पतीच्या सहवासात त्या सुखशय्येवर बसलेल्या देवाहुतीला किती काळ व्यतीत झाला याची जाणीवच झाली नाही. तात्पर्य विषयी लोकांसाठी कामजीवन इतके सुखदायी असते की अशा कामोपभोगामध्ये रमलेल्या लोकांना काळ कसा व्यतीत होत आहे याची जाणीवच होत नाही. कर्दममुनी आणि देवहूती सुद्धा कामजीवनाचे सुख उपभोगत असता काळ कसा जात आहे ते विसरून गेले. ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपाः कदा मह्यं जगाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणारघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतम् परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखामृतांश्च. नम ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भाषांतर पुन्हा एकदा वाचतो. रतिक्रीडेची कामना उद्दीपित करणारी उत्कृष्ट शय्या त्या विमानामध्ये होती. आपल्या सुंदर पतीच्या सहवासात त्या सुखशय्येवर बसलेल्या देवाहुतीला किती काळ व्यतीत झाला याची जाणीवच झाली नाही. विषयी लोकांसाठी कामजीवन इतके सुखदायी असते की अशा कामोपल भोगामध्ये रमलेल्या लोकांना काळ कसा व्यतीत होतो याची जाणीवच होत नाही. कर्दम मुनी आणि देवहती सुद्धा कामजीवनाचे सुख उपभोगत असता त्यांना काळ कसा जात आहे हे ते विसरूनच गेले. यावर कोणाला काही प्रश्न आहे? आणि असेल तर मला विचारू नका. माझ्या छोट्याशा मेंदूला जे काही याच्यातलं कळलं ते आपण आता थोडासा त्याचा विचार करूया. हा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये देवहूती आणि कर्दममुनी तर यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना 9 कन्या कशा प्राप्त झाल्या याबद्दल या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कर्दममुनी हे अत्यंत दिव्य स्तरावर असलेले एक भगवंतांचे भक्त आहेत आणि देवहूती सुद्धा स्वयंभू मनूची स्वतः म्हणजे त्यांची कन्या आहे आणि त्या कर्दम मुनींची ती पत्नी आहे. तर ह्या श्लोकामध्ये आणि ह्याच्या तात्पर्यामध्ये आपण पाहू शकतो की नेहमी आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये मागे वळून पाहतो की आपलं जीवन कसं काय व्यतीत झालं तर नेहमी आपल्याला असं वाटतं की सुखापेक्षा दुःख जास्त आहे. तर असं का वाटतं तर त्याचं कारण या श्लोकामध्ये श्रीमद भागवतात दिलेलं आहे की जेव्हा आपण सुख उपभोगत असतो तेव्हा काळ कसा निघून जातो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे जेव्हा आपण कुठला सुख उपभोगत असतो तेव्हा भले वर्षानुवर्ष निघून गेले तरी आपल्याला वाटतं की आत्ता काय 2 सेकंद झाले 3 सेकंद झाले. आणि तेच जेव्हा एखादं दुःख असतं तेव्हा एखादं संध्याकाळ किंवा एखादा दिवस सुद्धा आपल्याला वर्षागणित किंवा युगागणित वाटतं. जसं आपण जेव्हा एखादा पर्वत चढतो किंवा पर्वत उतरतो तर तेव्हा अंतर जरी सारखं असलं तरी आपल्याला पर्वत आपण कसं चढलं हेच आठवत राहतं. उतरताना आपल्याला असं वाटत नाही की आपण तेवढंच अंतर चाललेलो आहे म्हणून. तर म्हणून नेहमी आपण आयुष्यामध्ये मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दुःख जास्त आली. तर तसं नसतं, भगवंत आपल्याला दोन्ही सारखंच देतो पण आपण विसरून जातो की आपण इतके काळ सुख उपभोगलेलं आहे म्हणून. याला खरं थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणतात किंवा सापेक्षतावादाचा सिद्धांत असं म्हणतात. जेव्हा सुखात असतो तेव्हा आपल्याला वेळ कसा गेला कळत नाही. एखादी क्रिकेट मॅच चालू असेल तर वेळ कसा गेला कळत नाही पण 2.5 तासाचा जप आपल्या अंगावर येतो. बापरे मी 2.5 तास जप केला. आणि एखाद्या चित्रपटाला गेल्यावर मग ते 3 तास कसे जातात ते कळत नाही. प्रत्येक वेळी आपण माणसाच्या आयुष्यात म्हणतो की मी दिवसातले 8-8 तास काम करतो म्हणजे 16 तास टाइमपास करतो हा माणूस विसरलेला असतो. तर जेव्हा दुसऱ्यासाठी किंवा जेव्हा सेवा किंवा जेव्हा कर्तव्य आपण पार पडतो तेव्हा आपण तो वेळ मोजत राहतो आणि जेव्हा स्वतःसाठी वेळ वाया घालवतो तेव्हा मात्र त्या वेळेचं गणित आपल्याकडे नसतं. हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अध्यायाचं नाव आहे की देवाहुतीला नंतर पश्चाताप म्हणून देवाहुतीचा शोक म्हणून. तर ह्या अध्यायावर मी परत कधी बोलणार नाही म्हणजे हा आता अध्याय संपत आलाय तर काही आधीचे आणि मागच्या श्लोकांचा संदर्भ घेऊन आपण थोडं पुढे चर्चा करूया. तर ह्या श्लोकानंतरचा पुढचा श्लोक असा आहे की त्या शय्यावर कर्दममुनी आणि देवहूती हे 100 वर्ष त्यांनी ती प्रणय क्रीडा केली. आता आपल्याला असं वाटेल की देवहूतीच्या उदरी आता कपिल मुनी म्हणजे भगवंतांचा अवतार जन्माला येणार आहे आणि असे असताना हे दोघं जण इतके वर्ष का प्रणय क्रीडा करत होते, त्यांना भगवंतांची भक्ती करायला पाहिजे होती, सेवा करायला पाहिजे होती, हे काय चाललंय म्हणून. तर मी असाच हिशोब करत होतो की 100 वर्ष म्हणजे आपल्याला खूप जास्त वाटतं कारण आपलं आयुष्यच संपलं. पण सत्ययुगामध्ये कमीत कमी आयुष्य हे 1 लाख वर्ष असतं. तर त्या 1 लाख वर्षाच्या हिशोबाने जर हे 100 वर्ष धरलंय तर आपल्या आयुष्याच्या मनाने हे केवळ 25 दिवस होतात. 25 दिवस तर आपणही असे वाया घालवतो त्यामुळे एवढं काय त्यांनी खूप मोठं पातक केलेलं आहे असं मनात विचार येण्याची काही गरज नाही. दुसरं असं होतं की गृहस्थ जीवनामध्ये जे भक्त आहेत किंवा ज्या भक्तांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आहे त्यांच्यासाठी चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत शास्त्रांमध्ये. त्याच्यामध्ये आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि मोक्षानंतरचा पंचम पुरुषार्थ हा भक्ती सांगितलेला आहे, जे आपण पालन करतो. तर त्यामुळे जी देवहूती आणि कर्दम मुनी यांनी जे इथे जे प्रणय क्रीडा केली, किंवा रती काय नाव येते विशिष्ट मराठीमध्ये, रतिक्रीडेची कामना केली, तर ही सुद्धा एक पुरुषार्थ आहे चतुर पुरुषार्थ मधला. फक्त आपण ह्याच्यामधनं काय शिकायचं की आपण जेव्हा धर्माकडे वळतो किंवा भगवंतांकडे येतो, तर तेव्हा आपला क्रम धर्म अर्थ काम मोक्ष नसतो. आपला क्रम काय असतो? काम, कामासाठी अर्थ, आणि मग अडचणी आल्या तर धर्म. मोक्षाचा तर क्रमामध्ये नसतंच. आता जर कर्दम मुनींचं आयुष्य आपण पाहिलं, तर कर्दम मुनी हे सिद्ध भक्त होते, भगवंताचे योगी होते, आणि ते पूर्णत्व, त्यांनी योगाचं पूर्णत्व प्राप्त केलं होतं. ते भगवंतांशी स्वतःहून बोलायचे, भगवंत त्यांच्याशी येऊन बोलायचे, इतक्या उच्च स्तरावर ते असताना जेव्हा स्वयंभू मनू त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की देवहूतीने तुम्हाला मनामधनं पती म्हणून स्वीकार केलेला आहे, तर तुम्ही तिची पत्नी म्हणून स्वीकार करा, तर तेव्हा पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केला. आणि मग तिच्या सेवेने त्यांची तपस्या पूर्ण झाल्यानंतर तिच्या सेवेने जेव्हा ते तृप्त झाले, तेव्हा तिला विचारलं की तुझी इच्छा काय आहे, आणि मग तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मग त्यांनी तो सात मजली महाल बांधला, की जो हवेमधनं फिरत होता अंतराळामध्ये, वेगवेगळ्या वेगवेगळ्या तारकापुंजामध्ये तो जाऊ शकत होता. म्हणजे आधी धर्म पूर्ण केला, धर्माचं पूर्णत्व झाल्यानंतर मग कामजीवनासाठी काही अर्थप्राप्ती करावी, आपल्या योगिक बळावर काहीतरी उत्पन्न करावं असं कर्दम मुनींना वाटलं. आणि नंतर जेव्हा देवहूतीला नऊ कन्या झाल्या, तेव्हा कर्दम मुनींनी मोक्षाची वाट धरली, म्हणजे त्यांनी संन्यस्त जीवन स्वीकारलं. आणि हे संन्यस्त जीवन ते स्वीकारणार आहेत, त्यांनी आधीच देवहूतीला सांगितलं होतं. या अध्यायामध्ये पुढे जाऊन देवहूती म्हणते की एवढी सगळं मी सुख उपभोगलं तरी सुद्धा मला आता शोक होतोय, म्हणून तर देवहूतीचा शोक म्हणून या अध्यायाचं नाव आहे. म्हणजे आपण असा विचार केला पाहिजे, या भौतिक जगामध्ये आपण कितीही दिव्य स्तरावर गेलो, म्हणजे आता हे हा जो सगळा संवाद होतोय हा पृथ्वीवर होत नाहीये, हे सगळं स्वर्गीय, म्हणजे स्वयंभू मनू आणि शतरूपा यांची ही पुत्री आहे. म्हणजे आत्ता कुठे मानवाची निर्मिती ब्रह्मदेवाने चालू केलेली आहे, तर अशा काळामध्ये सुद्धा जेव्हा पापाचा लवलेशही नव्हता, किंवा तसं म्हटलं तर प्रदूषण नव्हतं व काही आपल्या मानसिक प्रदूषण नव्हतं, तेव्हा सुद्धा कर्दम मुनींसारख्या अतिशय उच्च अशा योगी पुरुषाबरोबर देवहूतीने जे काही कामजीवन तिने उपभोगलं, तर तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा ती म्हणते की मला शोक उत्पन्न होतो आहे. जेव्हा प्रभुपाद पाश्चिमात्य देशांमध्ये गेले 1965-66 साली, तेव्हा तिथेही अशीच एक मोठी मुव्हमेंट होती, तिला हिप्पी क्रांती म्हणतात, की त्यावेळेस सर्व तिथले जे नवतरुण होते ते अंमली पदार्थ, ज्याला ड्रग्ज म्हणतो आपण, आणि कामक्रीडेमध्ये रत होऊन त्यांना काहीतरी उच्च आनंद प्राप्त होतो का हे ते बघत होते. तर तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर उच्च आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल आणि त्या स्थितीमध्ये जास्त काळ म्हणजे चिरकाळ राहायचं असेल, तर त्यासाठी कलियुगामध्ये एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभुपाद नेहमी म्हणायचे की स्टे हाय फॉर एव्हर, म्हणजे एकदा तुम्हाला ती समाधी अवस्था प्राप्त झाली, एकदा तुम्ही तुमच्या आध्यात्मिक विचारांमध्ये किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायला लागले, तर तुम्हाला परत खाली यायची गरज नाहीये. तर इथे देवहूतीच्या शोकामधनं आपण हेही जाणू शकतो की इतक्या उच्च स्तरीय व्यक्ती जरी समोर असेल किंवा इतक्या चांगल्या सुखसुविधा जरी असतील, तरी कामजीवन आपल्याला कायमस्वरूपी तृप्त करू शकत नाही हे देवहूती इथे सांगत आहे. नंतर ह्या अध्यायामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, ते म्हणजे की देवहूती असं नाही म्हणाली कर्दम मुनींना की हे बघा कामजीवनाचा भोग तुम्ही पण केलाय मी पण केलाय मग आता पुत्र पुत्री ज्या झाल्या नऊ त्या आपण अर्ध्या अर्ध्या वाटून घेऊ. आज कसं झालेलं आहे म्हणजे देवहूतीला ही जबाबदारीची जाणीव होती की नंतर ज्या काही पुत्र होतील कारण कर्दम मुनींनी आधीच सांगितलं होतं की जर मला तुम्हाला ज्या पुत्री किंवा पुत्र झाल्यानंतर मी संन्यास घेणार आहे मी थांबणार नाहीये तुमच्या बरोबर. मग असं सांगून सुद्धा देवहूती असंही नाही म्हणाले की मग मला नऊ कन्या का दिल्या एकच दिली असती तर बरं झालं असत एवढ्या नऊंचं पालन पोषण मी करू कसं. आजच्या काळामध्ये दोघं दोघं असून सुद्धा एका मुलाचं पालन करताना लोकांना टेन्शन येत आहे पण इथे नऊ कन्यांची जबाबदारी देवहूतीने घेतली आणि तिने अपेक्षा सुद्धा केली होती नऊ पुत्राची कारण स्वाभाविकपणे स्त्रीमध्ये आपत्य प्राप्तीनंतर कामनिवृत्ती होते आणि म्हणून गृहस्थाश्रमामध्ये जेव्हा पूर्वी प्रवेश करायचे तेव्हा नंतर मग लगेच विचारायला लागायचे की बाबा आता गोड बातमी कधी देणार कारण एकदा ते झाल्यानंतर एकदा स्त्री ही त्यांच्या मुलांमध्ये रमायला लागल्यानंतर मग आपोआप तिच्या कामजीवनावर कंट्रोल होतो असा पुरुषाचा होत नाही म्हणून पुरुषाला वनात जायला सांगितलंय. म्हणजे स्त्रीला ब्रह्मचारी आश्रम का नाही स्त्रीला वानप्रस्थ संन्यास आश्रम का नाही असं विचारण्यापेक्षा पुरुषाला का असं विचारायला पाहिजे कारण काय स्त्री ही एकदा पुत्र प्राप्त झाली म्हणजे पुत्र म्हणजे मला म्हणायचं मुलगा नाहीये नाही तर मग कोणीतरी येईल की बाबा मूल स्त्री भ्रूण हत्या वगैरे वाले भेटत तुम्ही मुलगा मुलगा का म्हणताय. पुत्र म्हणजे पुत्र किंवा पुत्री तर असं प्राप्त झाल्यानंतर ती त्यांच्या जीवनामध्ये बघायला लागल्यानंतर त्यांच्याकडनं काही जबाबदारी जेव्हा ती स्वीकारते त्यांची तेव्हा आपोआपच तिची कामेच्छा कमी होते आणि ही फक्त मनुष्याला लाभलेली देणगी नाहीये. आपण पशूंमध्ये सुद्धा जर पाहिलं तर जोपर्यंत बछडा असतो तोपर्यंत गाय बैलाजवळ जात नाही किंवा बैल सुद्धा गायीजवळ येत नाही हे माणसातच प्रॉब्लेम आहे हा खरा. किंवा गाय बैल तरी सत्वगुणात आहेत पण वाघ आणि सिंहांचंही हेच आहे जोपर्यंत बछडे बरोबर आहेत मोठे होऊन वेगळे होत नाही तोपर्यंत ते पूर्ण जबाबदारी पार झाल्याशिवाय ते परत दुसऱ्या बछड्यांचं प्लॅनिंग करत नाही. तर म्हणून देवहूतीचा हे जे कामेच्छा होती ती तिचं शमनही व्हावं आणि परत तिची निवृत्ती व्हावी कामजीवनातून म्हणून कर्दम मुनीने तिला त्यांना नऊ कन्या अर्पण केल्या. ह्याच्यामध्ये आणि म्हणूनच जर आपण कंस नारद संवाद ऐकला की नारद मुनीला जाऊन कंसाला सांगायची काय गरज होती की कुठलाही मुलगा आठवा मुलगा असू शकतो कारण जेव्हा आकाशवाणी झाली की देवकीचा आठवा पुत्र तुला मारणार आहे तेव्हा कंस निश्चिंत होता कारण आठवा पुत्र मारणार आहे ना मग पहिल्या सात पुत्रांना मारायची काही गरज नाही. पण ही स्वाभाविक घटना आहे की जर सहा मुलांचा किंवा सात मुलांचा भार जर एका स्त्रीवर असेल आधीच तर आठवा एखाद वेळेस जास्त वेळ लागू शकतो आठवा पुत्र जन्माला यायला. तर म्हणून नारद मुनींना जी घाई झाली होती की भगवंताला ह्या जगामध्ये सगळ्यात लवकर आणायचं होतं म्हणून ते कमल पुष्प घेऊन कंसाकडे गेले आणि कंसाला सांगितलं सांग बाबा यातली आठवी पाकळी कुठली. कंस चक्रावून गेला नंतर तारकापुंज दाखवला आकाशामधला यातला आठवा तारा कुठला. तर आत्तापर्यंत विष्णूने सगळ्या राक्षसांना फसवूनच मारलंय मग तुला का नाही फसवणार कारण राक्षसांना नेहमी असंच वाटतं किंवा मानवा ज्या मानवांच्या घरात असं एखादं दुःख होतं तेव्हा ते देवावर प्रश्नचिन्हच होते माझ्याचकडे असं का झालं त्यासाठी राक्षसही व्हायची गरज नाही खरं. तर म्हणून मग कंसाने ते पहिली सहा अपत्य मारली. आपल्या वैष्णव आचार्यांनी असं पण सांगितलेलं आहे की गुरुची आणि भगवंताची कृपा होण्यासाठी आपल्या हृदयामधले काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सहा गोष्टी आपण जोपर्यंत त्यांचं मर्दन करत नाही मारून टाकत नाही आपल्या शरीराबाहेर काढत नाही तोपर्यंत भगवंत आणि गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही खरी. तर हे पण शिकवायचं होतं म्हणून त्या सहा अपत्यांचा बळी गेला. पण लवकरात लवकर भगवंतांनी अवतरित व्हावं म्हणून नारदांनी जाऊन कंसाला तसं सांगितलं होतं. दुसरं ह्या अध्यायामध्ये आणखीन एक आहे की बहु अपत्य हे आपल्या वैदिक काळामध्ये खूप मोठा एक आशीर्वादच द्यायचा. म्हणजे कुठली नववधू जेव्हा लग्न झाल्यानंतर कोणाही वरिष्ठ व्यक्तीला नमस्कार करायची तेव्हा ते म्हणायचे अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आज असा आशीर्वाद जर कोणी दिला दुसऱ्याला तर आधी ती संशयाच्या नजरेने बघते, हिला माझं चांगलं व्हायचं हवंय का वाईट व्हायला हवंय. तर बहु अपत्यत्व का होतं आणि त्याचा कसा काय समाजाला उपयोग होत होता, तर एक म्हणजे की आपल्याकडे सप्त माता सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जन्मदात्री आई ही एक माता आहे, गोमाता आहे, नदी ही एक माता आहे, भूमाता आहे, राजमाता आहे, गुरुमाता आहे आणि वरिष्ठ बंधूची पत्नी म्हणजे त्याला आपण वहिनी किंवा भाभी म्हणतो ती एक माता आहे. तर जेव्हा सात मातांची सेवा माझ्या कुटुंब माझ्या मुलांना करायची आहे आणि त्यामध्ये एखादी काही दुर्दैवी घटना घडली, एखादा कोणी जर मध्ये पुत्र किंवा पुत्री मध्ये दगावली तर कमी पडू नये म्हणून अष्टपुत्र सौभाग्यवती भव. म्हणजे त्यावेळेस असा विचार केला नाही जायचा की माझी सेवा करण्यापुरता आला ना मग जाऊ दे बस बाकीच्यांचं जाऊ दे. कारण वैदिक काळामध्ये नेहमी बाहेरच्यांचा विचार सर्वांचा विचार आपल्या आधी व्हायचा. मला किती त्रास होणार आहे त्या आठ मुलांना वाढवायचा हा प्रश्न नाहीये, पण मी समाजाचं ऋण फेडतोय की नाही हा प्रश्न होता. वैदिक आणि पाश्चात्य विचारसरणीमध्ये हाच फरक आहे. वैदिक विचारधारेमध्ये काय होतं, कर्तव्य कोणाला होती, मला होती, नियम कोणाला होते, मला होते आणि अपेक्षा कोणाला होत्या, इतरांना होत्या, सर्वांना होत्या. जबाबदारी कोणाची होती, सगळ्यां जबाबदारी माझी होती पण कोणाप्रती होती तर सगळ्यांप्रती होती. आता हेच जर आपण उलट पाहिलं तर बरोबर पाश्चिमात्य विचारधारा आहे. कर्तव्य कोणाची आहेत, सरकारची आहेत, माझी नाही आहे. जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत, सर्व समाजाच्या आहेत, मी एकटा म्हणून का जबाबदाऱ्या घेऊ. पण विचार कोणाचा व्हायला पाहिजे, अरे माझाच व्हायला पाहिजे विचार, मीच तर केंद्रस्थानी आहे. तर जेव्हा आपण जेव्हा म्हणतो की तेव्हा लोकसंख्या वाढत असेल किंवा त्याच्यामुळे सगळा बॅलन्स ढळत असेल, तसं होत नव्हतं. कारण वैदिक काळामध्ये आठ मुलांना काय हजार मुलांना वाढवणं सोपं होतं, कारण वाढवायचं त्यांच्या आवश्यकतांकडेच फक्त दृष्टी होती, त्यांच्या गरजांकडे दृष्टी होती, त्यांना काय हवंय हे त्यांना विचारलंच जायचं नाही. कारण आई वडील सुद्धा मला काय हवंय हे नाही बघायचे, मला काय गरज आहे एवढंच बघायचंय. जर आपण चार आश्रमांचं दोन दोन किंवा एक एक शब्दामध्ये जर विवरण करायचं झालं तर ब्रह्मचारी आश्रम काय आठवतो आपल्याला, एक तर ज्ञानार्जन आणि दुसरं म्हणजे तपस्या. गृहस्थ आश्रम काय आठवतो आपल्याला, जबाबदारी. वानप्रस्थ आश्रम काय, सेवा. आणि संन्यास आश्रम काय, तर त्याग. पण आज गृहस्थ आश्रम हे जबाबदारी घेण्याचं साधन उरलेलं नाहीये. आज गृहस्थाश्रम हे उपभोगाचा आश्रम झालेला आहे. त्यामुळे फक्त एकच बस, जर आपण वेदांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये एक पुत्री आई वडिलांना निपुत्रिकच समजायचं. कारण समाजाला काय उपयोग त्यांच्या पुत्राचा, कारण तो ब्रह्मचारी जरी झाला तरी सुद्धा ते पळत पळत येणार की अहो आम्हाला कोण नंतर. किंवा जर एखादी पुत्री असेल आणि जर पुत्री जर व्यवस्थित जर सासरी नांदली नाही तर ते म्हणजे ये ना घरी, तुझ्यासाठी कमवून ठेवलेलं आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्था जर डिस्ट्रॉय करायची असेल तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे एक मुलावर थांबावं. जेव्हा ते आई वडील होतील तेव्हा समाजाची आणि कुटुंबाची व्यवस्था काय होईल हे आपण अनुभवू शकतो. कारण त्याला असं वाटतं की सगळं जग आपल्यासाठीच काम करतोय, दुसऱ्यासाठी आपल्यातला भाग काही काढून ठेवावा ही शिकवणच त्याला लहानपणापासून मिळालेली नाहीये. सगळं काही माझ्याच केंद्राभोवती फिरतं आहे, म्हणजे आधीच मनुष्य आत्मकेंद्रीय आहे आणि त्यामध्ये आपण त्याला असं वातावरण निर्माण करून देतो की बाबा तुला कसा त्याग करायचाच नाहीये, कारण सगळं तुझ्यासाठीच देतोय, तुला काय हवं ते फक्त सांग. आणि सांग म्हणजे हल्ली तर असं आहे की तवर्ण ताकभात ओळखतात आई वडील, म्हणजे तो नुसता त्या खेळण्याकडे बघत असतो, लगेच खेळणं हजर असतं घरी सरप्राईज. तर अशा असे जर मुलं जर मोठी झाली तर ते आई वडिलांचा नंतर समाजामध्ये त्यांची ऋण आहेत त्या ऋणांचा, आणि पती असेल तर पत्नीचा विचार आणि पत्नी असेल तर पतीचा विचार करून बाबा समाजामध्ये आणखीन दुसरे विचारधारा असणारे सुद्धा लोक असतात आणि त्यांच्याबरोबर आपल्याला जुळून घ्यावं लागतं ही शिकवणच लहानपणापासून त्यांना मिळत नाही. आणि म्हणून मग नंतर प्रॉब्लेम्स चालू होतात. दुसरा असा एक मुद्दा आहे तो म्हणजे जसं प्रत्येकाला एक आयक्यू आहे, इंटेलिजंट कोशंट ज्याला म्हणतात, म्हणजे विचार क्षमता आहे, तशी पृथ्वीची अख्ख्या समाज मनाची पण एक विचार क्षमता आहे. जर ज्यांची विचार क्षमता जास्त आहे असे लोक जर फक्त एका पुत्रावर किंवा एका पुत्रीवर थांबत असतील आणि ज्यांची विचार क्षमता कमी आहे ते मात्र डझनावारी मुलं उत्पन्न करत असतील तर ओव्हरऑल या समाज मनाची विचार क्षमता घटून जाते. आणि मग समाज मनाची विचार क्षमता घटण्याचं पातक कोणाच्या डोक्यावर असतं? हे आई वडील, ज्यांना स्वतःची नोकरी, मला किती कष्ट पडतात हे विचार नव्हतेच ऍक्च्युली वैदिक काळामध्ये, कारण ती कर्तव्य होती. त्याच्यामध्ये मला जमेल की नाही हा प्रश्नच नव्हता, जमवायचं आहे असा होता. तर आता कसं, त्यामुळे हा जे समाज मनाचं जे हळूहळू आपण म्हणतो की समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे, समाजामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, समाजामध्ये भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. का वाढत चाललाय? कारण ज्यांची प्रगल्भ बुद्धी आहे त्यांची पॉप्युलेशन वाढतच नाही आहे, आणि जे चोर भामटे उचक्के आहेत त्यांचे मात्र डझनावारी लोक वाढत आहेत. मग जर समाजामध्ये तेच लोक वाढत असतील त्यांना ती वृत्ती वाढणार नाही का? मग त्याला जबाबदार कोण आहे? फक्त आत्मकेंद्री विचार करणारे आई वडील हेच त्याला जबाबदार आहे. आणि त्याच्या पापाचं फळ त्यांना त्या जीवनामध्ये ती मुलंच नंतर ऐकवतात की आता तुझीही अडचण व्हायला लागली आहे मला. तर म्हणून जे कोणी गृहस्थाश्रमामध्ये आहेत त्यांनी देवहूती आणि कर्दम मुनींचं अनुकरण केलं पाहिजे. एकदम नऊ नाही तर दोन तीन तरी काही हरकत नाही. हा एक मुद्दा ह्या अध्यायातनं मला जाणवला, कारण स्त्री आणि पुरुषाची गृहस्थाश्रमामधली कर्तव्यच आपल्याकडे दिले, ते काय उपभोगणार हे गौण आहे. गृहस्थाश्रमामध्ये बाकी तिन्ही आश्रमांचा भार सहन करायला पुढे कोणीतरी लोक पाहिजेत की नकोत? तर हा एक विषय होता. पुढे आणखीन एक विषय याच्यामध्ये होता की बघा, आता कर्दम मुनी हे मुनी असताना त्यांनी एका राजकन्येशी विवाह केला आणि त्या राजकन्येला असं सुख प्रदान केलं की तिने ते कुठल्या राजाकडनं, म्हणजे ह्याच्यामध्ये अक्षरशः असे श्लोक आहेत की देवांनाही लाजवेल इतक्या सुखामध्ये देवहूती होती काही काळ. आणि ती सुख तिने उपभोगल्यानंतर एक काळ असा आला की तिच्यावर एकदम सगळ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या, नऊ मुली आणि नंतर कपिल मुनींचा जन्म झाला. आणि कर्दम मुनी म्हणाले की मी चाललो, मी आता संन्यास घेतोय. पण देवहूती असं नाही म्हणाले, ठीक असं कसं तुम्ही करू शकता, तुम्हाला काही जबाबदारी नाही का, सगळं मीच करायचं का? याचं कारण असं होतं की ह्या स्थितीची कल्पना त्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याच्या वेळीस, म्हणजे लग्नाच्या वेळीसच देऊन ठेवली होती. म्हणजे यशस्वी गृहस्थाश्रम जर करायचा असेल तर विवाहा दरम्यानची सुस्पष्ट स्थिती फार महत्वाची असते. आज कुठले विवाह सुस्पष्ट स्थितीत होतात? आज कुठल्या मुलीला किंवा कुठल्या मुलाला ही जाणीव आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे आणि त्या आयुष्याच्या ध्येयासाठी म्हणून ही जी समोरची व्यक्ती आहे ती मला मदत करू शकेल का नाही करेल? का केवळ फक्त दोन उपभोगाची साधनं एकमेकांजवळ आली आणि त्यांनी एकमेकांचा उपभोग घेतला आणि आता उपभोग शून्यता झाल्यामुळे आपण वेगळे झालो? म्हणून, आणि हे कर्तव्य कोणाचं आहे की मुलं किंवा मुली जेव्हा लग्नाच्या वयामध्ये येतात तेव्हा त्यांची आपल्या आयुष्याबद्दलचं ध्येय, आपण पुढे काय करणार आहोत ह्याबद्दलचा विचार सुस्पष्ट आहे की नाही हा बघायचं विचार, म्हणजे हा हे कर्तव्य कोणाचं आहे? हे परत पालकांचं आहे, समाजाचं आहे. पूर्वी हा विचार एवढा केला जायचा नाही, कारण देवहूती स्वतःहून आली नाही कर्दम मुनींकडे की माझा तुमच्यावर प्रेम आहे तर तुम्ही माझ्याशी विवाह कराल का? कोण आलं? स्वयंभू मनू आले. त्यांनी देवहूतीला जाणलं, त्यांनी कर्दम मुनींची परीक्षा केली आणि तिचे विचार आणि यांचे विचार एकत्र येऊ शकतात की नाही ही त्यांनी विचार करून मग त्यांनी प्रस्ताव मांडला. पण हल्ली कोणी आई वडिलांना विचारतच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची तरी मॅच्युरिटी आहे का मुलाबद्दल हा विचार करायची? हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मी आता पु ल देशपांड्यांचं एक पुस्तक पूर्वी वाचायचो तेव्हा त्याच्यामध्ये होतं की मुलीने प्रेमविवाह करून आई वडिलांना हुंड्याच्या रकमेतनं वाचवलं. म्हणजे त्याच्यामध्ये त्या मुलीने प्रेमविवाह केल्याचं त्यांचं कॅल्क्युलेशन काय, तर हुंड्यांच्या रकमेतनं किंवा लग्नाच्या खर्चातनं आपण वाचलो व पण पुढे काय होणार आहे तिच्या आयुष्यात त्याच्याबद्दलचं गांभीर्य मात्र नाही. तर म्हणून जे हल्ली आपण म्हणतो की बाबा मुला मुलींना लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे, तर कुठलं शिक्षण, हे शिक्षण आहे की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, त्यासाठी जर कोणा व्यक्तीबरोबर मी संसार करणार असेल तर माझी तयारी आहे का मनाची आयुष्यभर त्याच्याबरोबर राहायला पाहिजे, आयुष्यभर मी त्याच्याबरोबर राहीन ही तयारी आहे का, माझं असं मन घट्ट झालेलं आहे का. उपभोग करण्याची करताना गोष्ट वेगळी, पण जेव्हा उपभोग शून्यता येईल, जेव्हा अशी स्थिती येईल की फक्त कर्तव्यच आहे, जबाबदाऱ्याच आहेत, पण त्याच्या मिळणारे बेनिफिट्स नाही आहेत, तरी सुद्धा आम्ही एकत्र राहू का, असे आमचे विचार आहेत का, असा समाज आम्हाला मदत करतोय का, हा विचार जर आपल्या मुलांमध्ये आपण देऊ शकत नसू, जर आजूबाजूला जे काही तरुण मुलं मुली दिसत आहेत की ज्यांना आता त्यांचा विवाह काळ जवळ आलेला आहे त्यांना देऊ शकत नसू, तर मग हळूहळू समाजाचं पतन होणार नाही तर काय होईल. आणि म्हणूनच पूर्वी ते ज्या बऱ्याच पत्रिका बघणं वगैरे हे का बघायचे, तर त्याच्यामुळे साधारण स्वभावाचा अंदाज यायचा. म्हणून अनेक म्हणजे आता एक जामनगर विद्यापीठामध्ये आयुर्वेदिक विद्यापीठामध्ये एक असा ग्रुप आहे आयुर्वेदिक म्हणजे वैद्य लोकांचा, की ते असा अभ्यास करत आहेत की या पत्रिकेमधले गुणमिलनमध्ये ज्यांचे गुण मिळत नाहीत तर त्यांच्यामध्ये ते दोघं जर एकत्र आले तर काही जेनेटिक डिसऑर्डर्स होतात का हे ते बघतायत. म्हणजे ते गुणमिलन जे काय होतं किंवा ज्यांना आपण म्हणायचो की गोत्र मिलन असायचं किंवा प्रवर मिलन असायचं ते जर होत नसेल तर विवाह व्हायचे नाही, याचं कारण असं होतं की ते जर एकत्र आले तर एखाद्यास एखादी जेनेटिक डिसऑर्डर पुढे जायची किंवा त्यांना पुत्रप्राप्ती व्हायची नाही, सगळं बरोबर असताना पुत्र किंवा पुत्री प्राप्ती व्हायची नाही. तर हे सगळं अभ्यास केलेला होता त्या काळामध्ये आणि ते होऊ नये म्हणून हे गुणमिलन होतं. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपली पत्नी ही देवहूतीप्रमाणे असली पाहिजे, की तिने स्वतःचा विचार न करता माझी सेवा केली पाहिजे, किंवा स्त्रिया आहेत पत्नी आहेत त्यांना असं वाटत असेल की बाबा ह्या वाचल्यावर की कर्दमुनींनी त्यांच्या पत्नीसाठी किती सोय केली होती नाहीतर आमचे हे. तर अशा वेळी जेव्हा समोरच्या व्यक्तीला देवहूती किंवा कर्दमुनींच्या स्वरूपात बघण्यापेक्षा आपण त्या स्वरूपात आहोत की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे जर आपण पती असो तर कर्दमुनींसारखे पती आहोत का नाही हे बघायला पाहिजे, की आपण आपला आधी धर्माचं सगळं म्हणजे आपण पूर्ण साक्षात्कार आपल्याला झालाय का, आपण पत्नीला सुद्धा आत्मरूप बघत आहोत का, ह्या विचार करायला पाहिजे. आणि पत्नीने विचार करायला पाहिजे की आपण देवहूतीसारखे आहोत का, आणि ब्रह्मचार्यांनी आपण कपिल मुनींसारखे आहोत का, हा विचार करायला पाहिजे. सगळ्यांसाठी आपल्या श्रीमद भागवतामध्ये उदाहरणं आहेत, रोल मॉडेल्स आहेत. तर आणखीन आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की श्रीमद भागवतामध्ये हा एवढा खूपच जास्त वर्णन ह्याच्यामध्ये त्यांच्या कामजीवनाबद्दल केलेलं आहे, याचं का कारण काय आहे, कारण जो धर्माच्या अविरुद्ध जर काम असेल तर तो काम म्हणजे मी आहे असं भगवंत स्वतः म्हणतात. ही प्राणमय आपला जो प्राणमय कोश आहे त्याची ही गरज आहे, म्हणजे हे खूप मोठं पातक आहे विशेष करून गृहस्थांसाठी, हे खूप मोठं पातक नाही आहे तर हे कर्तव्य आहे. जर ह्याच्यामध्ये उपभोगाची भावना कमी असून जर सेवाभाव जास्त असेल तर हे एक कर्तव्य आहे. आणि म्हणूनच अन्न नंतर म्हणजे आपण जो श्लोक चालतो की प्राणी आणि मनुष्यांमध्ये काय चार वेगवेगळ्या गोष्ट काय समान आहे, तर आहार निद्रा भय आणि मैथून हे का समान आहे, कारण हे दोन्ही प्राणमय जे कोश आहेत त्यांच्या ह्या गरजा आहेत किंवा लक्षण आहेत. प्राणाचं ह्या शरीरापासनं पुढच्या शरीर निर्मितीमध्ये तो प्राण सतत चालू राहावा ह्यासाठी हे मैथुन क्रिया आहे. आणि म्हणूनच आपल्या चार नियमांमध्ये जरी सांगितलं की मांसाहार वर्ज, क्लिअर कट सांगितलंय, असं नाही सांगितलं की हे मांस सोडून मांसाहार वर्ज, सगळाच मांसाहार वर्ज, कारण ते पूर्ण पापच आहे मांसाहार. किंवा आपले आम्ली पदार्थ किंवा व्यसनाधीनता वर्ज, त्याच्यामध्ये मग कुठलंही व्यसन वर्ज सांगितलं, असं नाही सांगितलं की फक्त आपली म्हणजे आता लोक म्हणतात की वाईन, वाईन ही दारू नाही आहे, ते तर पाचक हे आहे. हे जरी बाकीचे लोक म्हणत असले तरी आपण म्हणतो की सगळंच वर्ज, तर हे पाप आहे. तर तसं स्त्रीसंग वर्ज नाही सांगितलं, अवैध स्त्रीसंग वर्ज सांगितलं. मग ब्रह्मचाऱ्यांसाठी अख्खा स्त्रीसंग हा अवैध असतो, गृहस्थांसाठी आपली पत्नी ते सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी म्हणून आपण केलेले प्रयत्न सोडून बाकी सगळा स्त्रीसंग वर्ज असतो. तर असं म्हणून जर आपल्याला वाटलं की श्रीमद भागवत सारखं पूर्ण परिपक्व फळामध्ये ह्याचं वर्णन का दिलेलं आहे, तर ते सुद्धा कसं करायला पाहिजे, कुठल्या कॉन्शियसनेसमध्ये करायला पाहिजे, याचं मार्गदर्शन श्रीमद भागवतमध्ये दिलेलं आहे. तर म्हणून आपण आणि दुसरं आणखीन याच्यामध्ये हा एक शेवटची शिकवण अशी आहे की नेहमी विशेष करून आपण गृहस्थाश्रमामध्ये असलो ना की आपली एक मोठी गडबड होते, आपण जपाच्या वेळेस आपल्या बिझनेसच्या गोष्टी आठवत बसतो आणि कधी आपण हॉटेलमध्ये किंवा काही कुठल्या समारंभात असेल तेव्हा आपण हे काय इंद्रिय तृप्ती करतोय, आपण काय इंद्रिय भोग करतोय, आपण जप करायला पाहिजे होता, कीर्तनात जायला पाहिजे असा करतो. तर इथे कर्दममुनींनी हे एक शिकवलंय की तुम्ही जे काय करता आहे ते पूर्णत्वाने करा, पण त्याच्याशी अटॅच होऊ नका. ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की ते त्या शय्येचं जे वर्णन केलंय त्या शय्येवर 100 वर्ष होते, 100 शरद ऋतू गेले, ते स्वर्गीय शरद ऋतू गेले आणि तरी त्यांची ती प्रणय क्रीडा चालू होती. ते त्यांच्या कालमापाने ते फार जास्त नाहीये, पण तरी सुद्धा आपण 2 दिवस असे कुठे फिरायला गेलो की आपण डळमळतो. आणि कर्दम मुनी असे 100 स्वर्गीय वर्ष जरी त्यांनी तो सुख अनुभवलं तरी त्यांचा संन्यास घ्यायचा निर्णय त्यांनी बदलला नाही की आता जाऊ दे अजून थोडे वर्ष वाट पाहूया आपण आणि मग संन्यास घेऊया, एवढी काय घाई येईल, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यामुळे ते निश्चय जे होता कर्दम मुनींचा तो सुद्धा आपण अनुकरण करण्यासारखा आहे. तर असे हे 4-5 मुद्दे मला वाटले या अध्यायावर आणि या श्लोकावर बोलण्याचे. बाकी याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तुम्हाला काही प्रश्न नसल्याबद्दल धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, समवेत भक्त वृंद की, श्री श्री राधा मदन गोपाल की जय.